चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखाना सुरू झाल्यामुळे शेतकरी खुश। कोथनूर जिल्ह्यातील एकमेव बंडारी अम्मन साखर कारखाना सुरू झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी खुश आहेत। लॉकडाऊनमुळे साखर कारखाना सुरू होईल की नाही याबाबत साशंकता होती। साखर कारखाना व्यवस्थापनानं जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनं ऊस गाळप सुरू करण्याची घोषणा केली, यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। यावेळी साखर कारखाना उशिरा सुरू झाल्यामुळे ऊसाचं पीक वाढून चाललं होतं। जर हा कारखाना सुरू झाला नसता तर जिल्ह्यातील ऊस शेतकऱ्यांना तामिळनाडूच्या साखर कारखान्यांना ऊस द्यावा लागला असता। कारखाना व्यवस्थापनानं सांगितल्यानुसार कारखान्यामध्ये प्रतिदिन 3600 टन ऊसाचं गाळप केलं जाईल। प्रतिदिन इथं 20 मेगावॅट विजेचं उत्पादनही केलं जाईल। यामध्ये साखर कारखान्यासाठी 7 मेगावॅट विजेचा वापर करून उर्वरित वीज KPTCL विकली जाईल। यामुळे कारखान्याला अधिक पैसा मिळाल्यावर शेतकऱ्यांची देणीही भागवली जातील। मैसूर तथा चामराजनगर जिल्ह्यातील 11,000 शेतकऱ्यांकडून 2,874 रुपये प्रतिटनप्रमाणे ऊस खरेदी केला जाईल। या साखर कारखान्यामध्ये 3200 पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत। चामराजनगर जिल्हा ग्रीन झोनमध्ये असूनही जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या आदेशाचं पालन केलं जात आहे। जिल्हा उपायुक्त MI रवी यांच्या अनुसार या कारखान्यामध्ये प्रतिवर्षी सरासरी 68,000 मेट्रिक टन ऊस गाळप केलं जातं। कारखाना व्यवस्थापनाला 50% कर्मचाऱ्यांचा वापर करून सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत। तसंच कर्मचाऱ्यांना व्यक्तिगत सुरक्षा साहित्य उपलब्ध करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत।